नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान 2 दिसांच्या मणिपूर भेटीर आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या परराष्ट्रीय भोंवणे विशीं भाजपान काँग्रेसीन केल्ल्या वक्तव्यांचेर खर टिका केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी चालू आशिल्ल्या विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर प्रक्रियेक तेको दिवन घटनेन वेंचणूक आयोगाक वेंचणूक नोंदी तयार करपाचो एकमेव अधिकार दिला अशें म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लीत इटलीचे उपप्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री एंटोनियो ताजानीची भेट घेतली. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान 2 दिसांच्या मणिपूर भेटीर आसात. हे भेटी वेळार ती राज्यभरातल्या वेगवेगळ्या औपचारीक आनी उदरगत कार्यावळींनी वांटो घेतली. आयज ती इम्फाळ पावतली आनी तांकां पारंपारीक गार्ड ऑफ ऑनर दितले. उपरांत ती राज्याच्या गिरेस्त खेळा दायजाचे प्रतीक आशिल्ल्या इतिहासीक मापल कांगझेईबुंगाक भेट दितली आनी पोलो प्रदर्शनीय मॅच पळयतली. सांजवेळार इम्फाळांतल्या सिटी कन्वेंशन सेंटरांत मणिपूर सरकारान आयोजीत केल्ल्या नागरी येवकाराक ती हाजीर रावपाची आसात. ती म्हत्वाच्या विकास प्रकल्पांची बुनयाद घालतली आनी जायत्या म्हत्वाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतली. फाल्यां ती इम्फाळांतल्या नुपीलाल स्मारक संकुलाक भेट दिवन मणिपूरच्या धाडसी बायल झुजाऱ्यांक श्रद्धांजली ओंपतली. उपरांत ती सेनापतीक वतली आनी थंय भौशीक बसकेंत उलोवप करतली आनी जिल्ल्याचे उदरगतीक चालना दिवपी प्रकल्पांचो बुनयाद घालतली आनी उक्तावण करतली. मजगतीं 2025 वर्साच्या मानवी हक्क दिसाच्या कार्यावळींत आनी नवी दिल्लींत दिसपट्ट्या जिणे आवश्यक वस्तू सुनिश्चीत करपाविशींच्या राष्ट्रीय परिषदेत उलयताना राष्ट्रपतींनी भारत असो देश जावपा खातीर वचनबद्ध आसा जंय मानवी हक्कांचे फक्त संरक्षणूच करनात पूण मानवी हक्कूय मनयतात अशें सांगले.
ह्युमन रायट्स आर कॉन्टेंट इन द विजन ऑफ आवर कॉन्स्टिट्युशन. हायलायटिंग आवर कॉन्स्टिट्युशनल ऑब्जेक्टिव्स, वी मस्ट मेक आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी ए सोशियल डेमोक्रेसी एज वेल. ह्युमन रायट्स प्रमोट सोशियल डेमोक्रेसी. ह्युमन रायट्स एनकंपास द राईट टू लिव्ह विदाउट फियर, टू लर्न विदाउट बॅरियर्स, टू वर्क विदाउट एक्सप्लॉयटेशन अँड टू एज विथ डिग्निटी.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या परराष्ट्रीय भोंवणे विशीं भाजपान काँग्रेसीन केल्ल्या वक्तव्यांचेर खर टिका केल्या. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक माहिती दितना भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हांणी ही वक्तव्या निंदनीय आसा अशें म्हणलें आनी मोदी अधिकृत भेटी खातीर आनी देशाच्या वावराक लागून परदेशांत वतात अशें सांगले. काँग्रेसीचे फुडारी आनी लोकसभेतले विरोधी फुडारी राहुल गांधी दरेक संसद अधिवेशन उपरांत सुटये खातीर परदेशांत वता असो दावो तांणी केला. दीर्घकाळ सत्तेर उरिल्ल्या काँग्रेसीक कर्तव्यानिमित्त परदेश दौरा आनी सुटये खातीर परदेश दौऱ्यांतलो फरक खबर आसूंक जाय अशें त्रिवेदी हांणी म्हणलें. तशेंच राहुल गांधीन आपल्या भोंवणे वेळार देशाची प्रतिमा मलीन केल्ल्याचो आरोप तांणी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी चालू आशिल्ल्या विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर प्रक्रियेक तेको दिवन घटनेन वेंचणूक आयोगाक वेंचणूक नोंदी तयार करपाचो एकमेव अधिकार दिला अशें म्हळां. वेंचणूक नोंदीचो खाशेलो खोलायेन नियाळ घेवप ही वेंचणूक आयोगाची एकमेव जापसालदारकी आसा आनी ताचो हेत वेंचणूक नोंदी शुद्ध करप अशें तांणी भर दिलो. काल लोकसभेत वेंचणूक सुदारणे विशीं जाल्ले चर्चेक जाप दितना शाह हांणी हें सांगलें. मजगतीं वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताच्या 150व्या वर्धापन दिसा निमतान आयज राज्यसभेत मुखावेली चर्चा जातली. केंद्रीय मंत्री आनी सभाघराचे फुडारी जेपी नड्डा हांच्या उलोवपा उपरांत राज्यसभा वेंचणुकेतल्या सुदारणांविशीं चर्चा सुरू करतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लीत इटलीचे उपप्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री एंटोनियो ताजानीची भेट घेतली. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी म्हळां की भारत इटली इश्टागत आनीक मजबूत जाता जाका लागून आपल्या लोकांक आनी जागतीक समुदायाक व्हड फायदो जाता. इटली भारत संयुक्त धोरणात्मक कृती आराखडो 2025-2029 प्रमुख क्षेत्रामदी अंमलबजावणी खातीर दोनूय वटांनी उबारिल्ल्या सक्रीय पावला बद्दल तांणी कौतुक केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावल्यो खबरो. व्हडा प्रमाणांत उड्डाण रद्द आनी कळाव जाल्ल्या उपरांत नागरी विमान येरादारी महासंचालनालयान गुरुग्राम हांगा इंडिगोच्या कॉर्पोरेट कार्यालयांत एक समर्पीत देखरेख पथक स्थापन केला. एका आदेशात डीजीसीएन जाहीर केले की उड्डाण कळाव आणि रद्द झाल्यान प्रवाशांची गैरसोय पैस करपाक हे पावल उबारला. 8 सदस्यांचो हो पंगड फ्लीटची संख्या, क्रू उपलब्धता, अनियोजित रजा आणि कॉकपीट आणि कॅबिन कर्मचाऱ्यां खातीर स्टँड बाय पंगड ह्या सारख्या प्रमुख ऑपरेशनल क्षेत्रांचे निरीक्षण करतले. भारतीय रेल्वेन 2023-24 वित्तीय वर्षा प्रवाशांची येरादारी परवडपा खातीर 60,000 कोटी रुपया परस चड अनुदान दिल्या. लोकसभेत पूरक प्रस्नाक जाप दितना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की प्रवाशांक दिवपी अनुदान प्रवाशांच्या प्रवासाच्या वट्ट खर्चातल्यान 45% आसा. भारतीय रेल्वेचे भाडे संसारातल्या सगळ्यात उण्या भाड्यांमदी आसा अशें तांणी भर दिलो. शेजारच्या देशापरस भारत आपल्या प्रवाशांक सगळ्यात सवाय येरादारी सुविधा दिता अशें तांणी नदरेक हाडले. भारतीय रेल्वेत बायलांचे सुरक्षेक सगळ्यात चड प्राधान्य दितात असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
को नवनिर्माण करने के लिए एक अमृत भारत स्टेशन योजना आरंभ की है और ये आज के समय में पूरे विश्व में सबसे बड़ा स्टेशन का रिकंस्ट्रक्शन प्रोग्राम है. 1300 से ज्यादा स्टेशनों का रिकंस्ट्रक्शन चल रहा है. 160 स्टेशन का काम कंप्लीट हो गया है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपले इस्रायलचे समपदस्थ बेंजामिन नेतान्याहू हांचे कडेन फोनाचेर उलोवणी केली. ह्या उलोवपा वेळार दोनी फुडाऱ्यांनी भारत इस्रायल रणनीती भागीदारी मेळत आशिल्ल्या सातत्यपूर्ण गतीबद्दल समाधान व्यक्त केले आनी परस्पर फायद्या खातीर संबंध आनीक घटमूट करपाची वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो. दोनी फुडाऱ्यांनी आतंकवादाचो खर निषेध केलो आनी ताच्या सगळ्या प्रकारांक शून्य सहिष्णुतेच्या दृष्टीकोनाचो पुनरुच्चार केलो. विशेष सघन सुदारणा एसआयआरचो दुसरो पावणो सुरू जाल्ल्यापासून 50,96,00,000 परस चड गणना फॉर्म वितरीत केल्यात अशें वेंचणूक आयोगान सांगला. आतां मेरेन 50 कोटी परस चड फॉर्म डिजिटायज जाल्यात अशें आयोगान सांगले. वेंचणूक नोंदीच्या एसआयआरचो दुसरो टप्पो 4 नोव्हेंबराक 9 राज्यांनी आनी 3 केंद्रशासित प्रदेशांनी सुरू जालो. हे विशीं आयकात गोंयचे एक मतदार अनिकेत मुरगांवकार हांचें मत.
हांवें म्हाजें आयज एनिमेशन फॉर्म भरलेलें आसा. म्हाका आमच्या बीएलओन खूब हेल्प केला. तशेंच हांव सगळ्या लोकां कडेन मागता तेंच्यांनी आपले आपले फॉर्म बेगीन भरून आपल्या बीएलओकेन दिवचे. तशेंच सगळ्या ऑफिसरांक हांव आभार करता. चीफ इलेक्शन ऑफिसराक, तशेंच डीओ, तशेंच एआरओ आनी इआरओ आनी सगळ्या बीएलओ हांव थँक्यू म्हणटा. देव बरें करू.
दादल्यांच्या क्रिकेटांत आयज न्यू चंडीगडांतल्या मुल्लनपूर हांगाच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमांत मालिकेच्या दुसऱ्या T20 सर्तीत भारतीय पंगड दक्षिण आफ्रिके आड खेळटलो. सांजवेळा 7 वरांचेर मॅच सुरू जातली. मुल्लनपुरातली ही पहिली आंतरराष्ट्रीय दादल्यांची क्रिकेट मॅच आसतली. मंगळारा जाल्ल्या मालिकेच्या पहिल्या मॅचीत व्हड जैत मेळयल्या उपरांत सूर्यकुमार यादवाच्या फुडारपणाखाला भारतीय पंगड सध्या 5 मॅचींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीर आसा. भारतीय हवामान खात्यान मध्य, उदेंत आनी उत्तर द्विकल्पीय भारतांत ह्या सप्तकाच्या निमाणे मेरेन थंड लारांचो अदमास काढला. आयएमडीच्या म्हणण्या प्रमाण आयज आनी फाल्यां अस्तंत मध्य प्रदेश, विदर्भ आनी छत्तीसगडाच्या कांय वाठारांनी थंड लारां चालूच उरतली. फुडल्या 2 दिसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटक आनी उत्तर अंतर्गत ओडिशा हांगाय अशीच हवामानाची परिस्थिती आसतली. फुडल्या 3 दिसांत महाराष्ट्रातले उण्यात उणें तापमान ल्हवल्हव 2-3 अंश सेल्सियस उणें जावपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान 2 दिसांच्या मणिपूर भेटीर आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या परराष्ट्रीय भोंवडेविशी भाजपान काँग्रेसीन केल्ल्या वक्तव्यांचेर खर टिका केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी चालू आशिल्ल्या विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर प्रक्रियेक तेंको दिवन घटनेन वेंचणूक आयोगाक वेंचणूक नोंदी तयार करपाचो एकमेव अधिकार दिला अशें म्हणलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लीत इटलीचे उपप्रधानमंत्री आनी परराष्ट्र मंत्री एंटोनियो ताजानीची भेट घेतली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.